आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आगामी 25 वर्षात विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय एकता अतिशय महत्वाची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। केवडिया इथं राष्ट्रीय एकता दिनाचा मुख्य सोहळा संपन्न। विधानसभा निवडणुकीसाठी 287 मतदारसंघात छाननियंती 7050 उमेदवारांचे अर्ज वैध। नागपूर पश्चिम मतदारसंघातील एका उमेदवाराच्या अर्जाची छाननी आज। महायुतीचे तीन पक्षांकडून बंडखोरांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून अर्ज परत घेण्याचे प्रयत्न सुरू। वरिष्ठ भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। आणि देशभरात आज दिवाळीच्या सणाचा उत्साह, नरकचतुर्दशी पारंपरिक पद्धतीनं साजरा। पुढच्या 25 वर्षात विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय एकता अतिशय महत्वाची असून फुटीरतावादी शक्तीपासून सावधान रहावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्तानं गुजरातमधल्या केवडिया इथं राष्ट्रीय एकता दिवसाच्या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते। सरकार मागच्या 10 वर्षांपासून एक राष्ट्र या भावनेला बळकट करत आहे, असं पंतप्रधान म्हणाले। देशासमोर अनेक आव्हानं असून यापासून देशाची एकता आणि सुरक्षा याला धोका निर्माण होत आहे, असं सांगत नागरिकांनी विविधतेच्या भावनेला आत्मसात करावं, असं आवाहनही मोदी यांनी केलं। भारत आज प्रगतीशील, सर्वसमावेशक आणि विवेकवादी देश म्हणून नावारूपाला आला असून जगाचं नेतृत्व करत आहे, असंही पंतप्रधान म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या एकतानगर इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं जाऊन सरदार पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं। यंदाच्या राष्ट्रीय एकता दिवसाच्या कार्यक्रमासाठी रायगड किल्ल्याची थीम निवडली आहे। रायगड हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा, राजनैतिक प्रतिभा आणि नेतृत्वाचं प्रतीक आहे, असं गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले। रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचं उदाहरण आहे, असंही पंतप्रधान समाजमाध्यमावरच्या आपल्या पोस्टमध्ये म्हणाले। तत्पूर्वी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सकाळी पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केलं। देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देश आदरांजली वाहत आहे। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नवी दिल्ली इथं शक्तीस्थळावर इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली। जयंतीनिमित्त इंदिरा गांधी स्मारक इथं सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी समाजमाध्यमाद्वारे इंदिरा गांधी यांना आदरांजली अर्पण केली। इंदिरा गांधी यांनी देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यात आणि देशाला प्रगतीपथावर नेण्यात अतिशय महत्वाची भूमिका बजावली, असं खरगे म्हणाले। नवी दिल्लीच्या जुन्या संसद भवनातल्या मध्यवर्ती सभागृहात सरदार पटेल यांच्या प्रतिमेला संसद सदस्यांनी तसंच दोन्ही सभागृहांच्या महासचिवांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली। 1958 तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या भित्तीचित्राचं अनावरण झालं होतं। एकता दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत। देशाला एकतेच्या सूत्रात बांधण्यात महत्वाची भूमिका बजावणारे देशभक्त भारताचे प्रथम गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त नागपूरच्या मनपा केंद्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मनपातर्फे अभिवादन करण्यात आलं। सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून पाळण्यात येते निमित्तानं उपायुक्त विजय देशमुख यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ दिली। महावितरणतर्फे देखील माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करण्यात आलं। याशिवाय वर्ध्याचे हिंदी विश्वविद्यालय इथं देखील अभिवादनपर कार्यक्रम पार पडला। राज्य विधानसभा निवडणुकीसाठी 287 मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकंदर 7967 उमेदवारांपैकी 7050 उमेदवारांचे अर्ज छाननियंती वैध ठरवण्यात आले, तर 917 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहे। या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच 29 ऑक्टोबरपर्यंत राज्यातल्या सर्व 288 मतदारसंघांसाठी 7995 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते, त्यांची छाननी करण्यात आली। नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात 27 उमेदवारांपैकी 22 जणांचे अर्ज वैध ठरले असून 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले। या मतदारसंघातल्या एका उमेदवाराच्या अर्जाची छाननी आज होत असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली। त्यानंतर संपूर्ण राज्याचं चित्र स्पष्ट होणार आहे। दरम्यान नागपूर जिल्ह्यातील 12 मतदारसंघांमधील 114 अर्ज छाननीअंती बाद ठरवण्यात आले आहे. यात दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक 18 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. विविध राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचाराची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही प्रचारसभा राज्यात होणार असून त्यातली पहिली सभा येत्या 8 नोव्हेंबरला धुळ्यात होणार आहे. त्याखेरीज जळगाव आणि मालेगाव बाह्य या मतदारसंघातही त्यांच्या सभा होतील. महायुतीनं स्टार प्रचारक म्हणून 40 प्रमुख नेत्यांची नियुक्ती केली आहे. यात जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या 6 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या 6 तारखेला सकाळी नागपूर इथं या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत संविधान सन्मान संमेलन आयोजित केलं असून संध्याकाळी मुंबईत बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची गॅरंटी जाहीर केली जाणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महायुतीने तीनही पक्षांकडून बंडखोरांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून अर्ज परत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते रवी राजा यांनी आज भाजपात प्रवेश केला तेव्हा फडणवीस बोलत होते. रवी राजा यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला होईल, रवी राजा यांच्या माध्यमातून काँग्रेसचे अनेक जण भाजपमध्ये येतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. रवी राजा कोळीवाडा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र त्यांना डावलण्यात आल्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर भाजपचे मुंबई उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशभरात आज दिवाळीचा सण आनंद आणि उत्साहात साजरा केला जातोय. घरोघरी पणत्या लावून, आकाशकंदील लावून आणि रोषणाई करून प्रकाशाचा हा सण साजरा केला जात आहे. दिवाळीच्या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. नरक चतुर्दशीचा अभ्यंग स्नान सोहळा आज पहाटे घरोघरी साजरा झाला. आजच्या दिवशी सूर्योदयापूर्वी सुवासिक तेल आणि उटणं लावून स्नान करण्याचा आणि औक्षण करण्याचा प्रघात आहे. नरक चतुर्दशीच्या पर्वावर प्रदीप केशव पलांदुरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पहाट कीर्तन हा कार्यक्रम रेशीमबाग बगीच्यातील जगदंबा माता मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आला. प्रख्यात वारकरी कीर्तनकार विश्व वारकरी सेवा संस्थान नागपूर उपाध्यक्ष हरिभक्त पारायण उमेश्वर बारापात्रे यांनी कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्य या विषयावर आख्यान सादर केलं. दिवाळीचा सण हा आनंद आणि उत्साहाचा सण असून तो अज्ञानावर ज्ञानाच्या आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. हा सण म्हणजे गरीब आणि गरजूंना मदत करण्याची आणि आपला आनंद त्यांच्याबरोबर वाटून घेण्याची ही संधी आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. नागरिकांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी आणि आरोग्यदायी, संपन्न आणि जबाबदार समाज घडवण्याची शपथ घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. दिवाळीचा सण फक्त भारतात नव्हे तर जगभरातल्या भारतीयांकडून आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. दिवाळीच्या सणाच्या प्रकाशानं देशाला एकात्मता, संपन्नता आणि अमर्यादित प्रगतीचा मार्ग दाखवावा अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समाजमाध्यमांवरून शुभेच्छा दिल्या. प्रकाशाच्या या सणाच्या निमित्तानं सगळ्यांना आरोग्यदायी, आनंदी आणि संपन्न आयुष्य लाभावं अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. 5व्या वित्त आयोगाअंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील 15 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पॉलिक्लिनिक सेवा सुरू करण्यात आली आहे. जयताळा, नंदनवन, भालदारपुरा, शांतीनगर, पारडी, कामगारनगर, गरीब नवाजनगर, सदर, इंदोरा, कॉटन मार्केट, भांडेवाडी, मानेवाडा, हिवरीनगर, कपिलनगर आणि केटीनगर या 15 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पॉलिक्लिनिक सेवा सुरू करण्यात आली असून इथं 7 प्रकारचे विशेषज्ञ सेवा देखील मिळणार आहे. थकीत बिलामुळे वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणनं जाहीर केलेल्या थकबाकीच्या रकमेतून व्याज आणि विलंब आकारत सूट देणारी अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी आता 30 दिवस शिल्लक असून थकबाकीतून मुक्त होण्याची ही संधी येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत असल्यानं या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी प्रकुलगुरू म्हणून डॉ राजेंद्र काकडे यांनी आज पदभार स्वीकारला. प्रभारी कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांनी औषधी निर्माणशास्त्र आणि विभागातील प्राध्यापक डॉ राजेंद्र काकडे यांचे पदभार स्वीकारल्यानंतर स्वागत केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. आगामी 25 वर्षात विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय एकता अतिशय महत्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केवडिया इथं राष्ट्रीय एकता दिनाचा मुख्य सोहळा संपन्न आणि देशभरात आज दिवाळीच्या सणाचा उत्साह. नरक चतुर्दशी पारंपरिक पद्धतीनं साजरी. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.